चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांसाठी आयोजित ऊस परिसंवादाचा समारोप। महाराष्ट्रात सामाजिक आर्थिक सहकार क्षेत्रात ठळक कामगिरी करणारी ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईतर्फे शेतकऱ्यांसाठी ऊस परिसंवादाचं सोलापुरात नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री सुभाष देशमुख होते। तसंच कार्यक्रमाचे विनीत माननीय श्री विद्याधर अनासकर, प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ अजित देशमुख आणि सरव्यवस्थापक सुनील कदम, व्यवस्थापक जगदीश सनेर, सहव्यवस्थापक अमोल रणखांबे, अधिकारी कमलाकर मोरे, धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री अभिजित पाटील, गोकुळ माऊली शुगरचे माननीय श्री साहेबराव पाटील, लोकमंगल शुगरचे संचालक माननीय श्री शहाजी पवार, श्री सिद्धेश्वर शुगरचे उपाध्यक्ष दीपक आलुरे आणि कार्यकारी अधिकारी महेश देशमुख आदी उपस्थित होते। या ऊस परिसंवादाचं स्वागतपर प्रास्ताविक करताना माननीय श्री विद्याधर अनासकर म्हणाले, फक्त ठेवी स्वीकारणं आणि कर्ज वाटप करणं इतकंच बँकेचं काम नाही, तर ज्या शेतकऱ्यांची ही बँक आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवणं आणि उत्पन्नक्षम बनवणं हे आपलं ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही साखर परिषद तसंच शेतकऱ्यांसाठी ऊस परिसंवादाचं आयोजन करत असतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री सुभाष देशमुख शेतकऱ्यांना संबोधताना म्हणाले की ऊस उत्पादकांचं एक चांगलं मॉडेल आपण तयार करू, कारण चांगल्या उत्पादकांचं अनुकरण बाकीचे शेतकरी करत असतात त्याचं चांगलं मार्केटिंग आपण करू। देशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र एक मॉडेल बनलं पाहिजे, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू। या ऊस परिसंवादामध्ये कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभलं। एकूण 5 सत्रांमध्ये मार्गदर्शन झालं, त्यामध्ये माननीय श्री सुरेशराव काळे ऊस उत्पादन खर्च आणि व्यवस्थापन, माननीय श्री संजीव माने बियाणं आणि ऊस लागवड, माननीय श्री शहाजी भगत ऊस पीक आणि पाणी व्यवस्थापन, माननीय श्री किरण कांबळे ऊस तोडणी व्यवस्थापन, माननीय श्री पांडुरंग मोहिते ऊसावरील रोग कीड आणि त्यावरील औषधं यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभलं। या ऊस परिसंवादाचा समारोप आणि आभार प्रदर्शन माननीय श्री अविनाश महागावकर यांनी केलं।